नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं प्राप्ती गांवकर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या 2024 वर्षाच्या ब्रिक्स अध्यक्षतेचो एक भाग म्हण युवा वेव्हार आणि खेळ मंत्रालयातल्या युवा वेव्हार खात्यान आयज गुजरातातल्या गांधीनगरात ब्रिक्स युवा परिषदेची बसका आणि ब्रिक्स युवा शिखर संमेलन आयोजित केला. या दोन दिसांच्या कार्यावळीत नवोन्मेष आणि टिकाऊ उदरगती खातीर केंद्रीय बळ म्हण युवा शक्ती या विषयाचेर भर दिला. अधिकृत प्रतिनिधी, तरणाटे नवनिर्माते, उद्योजक, हेर वांगडी आणि भागीदार देशातले परिवर्तन करपी जायते प्रतिनिधी हे ब्रिक्स युवा संयुक्त विधान निश्चित करपाखातीर आणि वांगडी देशातल्या लोकांमधले संबंध घटमूट करपाखातीर या विषयावेल्या चर्चेत वाटो घेतात. स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करपी तरणाट्यांक फुकट ऑनलाईन प्रशिक्षण दिवपाच्या प्रधानमंत्र्याच्या योजनेच्या अंमलबजावणीचो नियाळ घेवपाखातीर केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी हांणी आयज उच्च शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. ऑनलाईन कोचिंगात देशभराच्या विद्यार्थ्यांक उच्च दर्जाची शिकपाची सामुग्री आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन एक बळिष्ठ राष्ट्रीय मंच तयार करपाचेर लक्ष केंद्रित केला, असे सोशल मीडिया पोस्टात जोशी हांणी म्हणला. केंद्रीय मंत्रिमंडळान आयज 4 रेल्वे प्रकल्प आणि 1 महामार्ग प्रकल्प धरून 5 प्रकल्पांक मान्यताय दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला आयज 13,000 कोटी रुपया परस चड प्रकल्पांक केंद्रीय मंत्रिमंडळान मान्यताय दिल्या, अशें आयज नवी दिल्लींत जाल्ले मंत्रिमंडळ बसके उपरांत प्रसार माध्यमांक म्हायती दितना म्हायती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी म्हणला.
बहुत बड़े फैसले लिए हैं. पहले 4 प्रोजेक्ट्स हैं जो कि रेलवे के हैं और 5वां प्रोजेक्ट हाईवे का है. पहले 4 प्रोजेक्ट में जो हावड़ा से चेन्नई की रूट है, मेन लाइन है, इस मेन लाइन के क्वाड्रुपलिंग के डिसीजंस हैं और एक है कटक से पैरादीप रेलवे लाइन का क्वाड्रुपलिंग का 3rd एंड 4th लाइन. और 5वां प्रोजेक्ट है मुजफ्फरपुर से सीतामढ़ी होते हुए सोनबरसा एक तक ये 4 लेन हाईवे बनाने का. टोटल 13,041 करोड़ रुपीज के प्रोजेक्ट आज कैबिनेट ने अप्रूव किए.
रेल्वेच्या 4 मल्टीट्रॅकिंग प्रकल्पात अस्तंत बंगाल, ओडिशा, तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशातल्या 8 जिल्ह्यांचो आसपाव जातलो अशी माहिती वैष्णव हांणी दिली. हाका लागून भारतीय रेल्वे जाळ्यात सुमार 410 किलोमीटरांची भर पडटली. साधारण 9,500 कोटी रुपयाचो अदमास आशिल् ल्या या प्रकल्पांक 2030-31 मेरेन पुराय करपाचे थारायला अशी माहिती अश्विनी वैष्णव हांणी दिल्या. भारताच्या आर्थिक वाढीत आता संसारिक पावंड्यार मान्यताय मेळ्ळ्या, असे माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत उत्तर प्रदेश आणि जपान गुंतवणूक शिखर संमेलन 2024 संबोधित करताना ते उलयताले. यावेळेर उलयताना भारत आणि जपान हांचे मधलो संबंध फकत 2 देशांमधलो न्हय तर 2 सभ्यतायेचो संगम दाखयता, असे केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी म्हणला.
भारत और जापान का संबंध केवल 2 देशों का संबंध नहीं है, ये 2 सभ्यताओं का संगम है. जापान के साथ भारत की पार्टनरशिप केवल इन्वेस्टमेंट पार्टनरशिप नहीं है, ये डेवलपमेंट की पार्टनरशिप है. समृद्ध और विकसित भारत के लिए विकसित खेती और समृद्ध किसान, हमारा लक्ष्य उत्पादन बढ़ाना. 140 करोड़ भारतवासियों का पेट तो हम भरना ही चाहते हैं, लेकिन भारत को दुनिया का फूड बास्केट भी बनाना चाहते हैं.
या वेळार उलयताना संशोधन आणि तंत्रगिन्यान नवोन्मेष थेट शेतकऱ्यांमेरेन पावचे हे खातीर सरकार खाशेले यत्न करीत असा, असे ताणी सांगले. खेळ. हॉकी खेळात नेदरलँडातल्या एम्स्टेलवीन हांगा सांजेच्या 6:30 वरांचेर जावपी FIH विश्वचषकाच्या महत्वाच्या पूल डी खेळा सर्तीत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. दादल्यांच्या क्रिकेटात आयज गोलात जाल्ल्या 2 मॅचीच्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत भारतान श्रीलंकेक 165 धावंड्यांनी हरयलो. हवामान. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात व्हड प्रमाणात पाऊस पडपाचो अदमास उक्तायला. ईशान्य भारत, जम्मू काश्मीर, लद्दाख, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, बिहार, झारखंड आणि दक्षिण भारताच्या काही वाठारांनी व्हड पाऊस पडपाची शक्यताय असा. ते भायर मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांनी व्हड प्रमाणात वादळ आणि जोगला मारून पाऊस पडपाची शिटकावणी हवामान खात्यान दिल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्या फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.